3 सप्टेंबरला सोम्याला शिक्षक केलं गेलं। घरी येताना रोज उन्हाडक्या करणारा सोम्या त्या दिवशी शांतच होता। काय झालं सोम्या, चेहरा का पाडून ठेवला आहेस, मी विचारलं।
शिक्षक केलं म्हणून
बाळ्याने जखमेवर मीठ चोळलं। सोम्या, याला काय अर्थ आहे, मुद्दाम मला विज्ञान देऊन ठेवलंय। सरांना माहिती आहे इतिहास चांगला जमतो मला, तरी पण विज्ञानच दिलं यार। भाजीपाला होईल रे इज्जतचा सगळ्यांसमोर, भाजीपाला। अरे इतिहास असताना तर असा अश्मयुगातल्या माणसापासून ते बराक ओबामापर्यंतचा सगळा इतिहास सांगितला असता रे, पण विज्ञान काय सांगू आणि कसं सांगू। अरे या विज्ञानाच्या पेपरात प्रत्येक उत्तराचा शेवट मी माणसाला धोका होईल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होईल या वाक्यानेच करतो। उत्तरापर्यंत ठीक होत, शिकवायचं म्हटलंय तर आता ऍसिडिटीस होते मला।
अरे काय एवढं टेन्शन घेतोय तू, शिकवायचं तर आहे, टाक शिकवून काहीतरी, नाहीतरी कोण बघायला येते, बाळ्या म्हणाल। शिक्षक दिनाला मुलांनी शिक्षक बनून चुकीचं शिकवलं तर त्या दिवसाचा शिक्षकांचा पगार कट होतो का रे,
सोम्याने विचारलं। तुला काय करायचं पगाराचं, नीट शिकव तयारी करून, नाही तर उगाच चुकीचं सांगायचं आणि नेमके सह राहायचे तावे, मी म्हटलं।
काहीतरी करायला पाहिजे यार,
सोम्याने आशा सोडली होती। बाळ्याने सल्ला दिला,
आपण असं करू की चिठ्ठ्या लपू, खिशात लपू, टेबलवर लपू, टेबल खाली लपू, हो आणि सर आले आणि प्रश्न विचारला की मग मी टेबल खाली जाऊन उत्तर देतो, नाहीतर टेबल उचलून उत्तर देतो, काहीतरी आपलं दुसरं काहीतरी सांग।
पहिला प्लॅन कॅन्सल झाला।
तू अंगा खांद्यावर का लिहित नाहीस, म्हणजे पहिली 15 मिनिटं उजव्या हातावर, दुसरी 15 मिनिटं डाव्या हातावर, पुढची 15 मिनिटं कपाळावर लिहितो, माझ्या कपाळावर, काय सांगतोय बाळ्या। अरे शिकवायला जायचंय रे, पेपर सोडवायला नाही, त्यात सरांची अट पुस्तक हातात न घेता शिकवा म्हणे, मी पुस्तक घेत नाही, तुम्ही यायचं नाही। अरे कसं शिकवणार, आता न्यूटनलाच बसवावं लागेल डोक्यात। अरे आपण दमशराज करू ना, नाक म्हणजे न, कान म्हणजे क, अरे प्लॅन रेडी आहे, प्रॅक्टिस करावी लागेल फक्त, काय बोलतोस।
बाळ्याने नवीन आयडिया दिली, सोम्यालाही ती पटली। तसंच करू,
एक काम कर, 4 ला घरी येशील का, माझ्या आई असेल फक्त घरी, प्रॅक्टिस करून घेऊ, तू पण ये रे।
मला आणि बाळाला निमंत्रण दिलं गेलं, एवढं बोलून आम्ही आपापल्या घराकडे वळलो। 4-4:30 सुमारास मी सोम्याच्या घरी गेलो, तोपर्यंत बाळ्या आणि सोम्याची प्रॅक्टिस सुरू झाली होती। अ ते ज्ञपर्यंतची अक्षरं कुठे काय लावावी ते चालू होतं। ज म्हणजे जिभेवर हात, न म्हणजे नाकावर हात, द म्हणजे दातावर हात, ब म्हणजे बोटावर हात, पाय अर्धा हवेत असेल तर त, डोक्याला हात लावल्यावर हाताचा गोलाकार होत असेल तर थ, पाय पुन्हा हवेत असेल आणि डोक्याला हाताचा गोलाकार असेल तर भ, गोलाकार नसेल तर म, अशा काहीच्या काही खाणाखुणा चालू होत्या। 4:08 वाजले, बाळा हातपाय वर करून थकला बिचारा, पण सोम्याचं आणि त्याचं काहीच जुळत नव्हतं। त्या विज्ञानाच्या 1 तासासाठी गेले 4 तास तारेवरची कसरत सुरू होती, पण रिझल्ट मात्र शून्यच। शेवटचा पर्याय फेल गेल्याने शेवटी पुस्तक वाचायची पाळी सोम्यावर आली। शिकवायला सोपा जावा म्हणून आम्हाला विचारून 8वा धडा उघडला। धड्याचं नाव वाचलं वीज, आणि घरासह सोसायटीतली वीज गेली। अरे यार, सोम्या ओरडला,
काय गडबड लावली रे काळोखात, कारट्या गप बसना जरा,
सोम्याच्या आईने दरडावलं।
आई तू शांतच बस बघ, इथे परिस्थिती काय आहे, परवा शिकवायचं शाळेत मला, तयारी करत होतो, लाईट गेली, काय करू मी,
सोम्याने हांबरडा फोडला। आता काही होणार नाही हे समजून मी व बाळ्या तिथून निघालो। तो दिवस असाच गेला। सकाळी शाळेत सोम्या हजर नव्हता। शाळा सुटल्यावर पुन्हा त्याला बघायला घरी गेलो तर डिस्टर्ब करू नका अशी सक्त ताकीद देऊन ठेवली होती। 5 सप्टेंबरचा दिवस उजाडला। शिक्षक केलेले विद्यार्थी एकदम शिक्षकांसारखेच दिसत होते। कडक इस्त्री केलेला शर्ट, पोटावर पॅन्ट, शिक्षक वाटावं म्हणून खिशात पेन, हातात पट्टी, खडू आणि डस्ट। शिक्षिका बनलेल्या विद्यार्थिनी साड्यांमध्ये होते, लिपस्टिक, पावडर, सेंट यांचा धुमाकूळ होताच। एक जण तर सुटाफुटत आलेला होता, त्याला मुख्याध्यापक समजून एका मॅडमनी मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बसवलं. मग खरा मुख्याध्यापक झालेला विद्यार्थी तिथे आला आणि त्याला विचारलं, आज तू कोण झालाय बाबा? तेव्हा तो म्हणाला, आज मी शिपाई झालो. सुटाफुटातला शिपाई बघून खरा मुख्याध्यापकांनी कपाळाला हात लावला. शिक्षक दिनाची सुरुवात झाली. सुटाफुटातल्या शिपाईने घंटा बडवून शाळेला सुरुवात केली. प्रार्थना झाली, जनगण मन झालं. माईकवरून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती देण्यात आली. आणि आज विद्यार्थी शिक्षक बनून शिकवतील तेव्हा शांत बसून सहकार्य करा असं सांगण्यात आलं. पण सूचना ऐकतायत ते विद्यार्थी कसले? गोंगाट दंगा सुरूच होता. सोम्याचा शेवटचा तास होता वर्ग. सकाळपासून शाळेत कुठेच दिसला नव्हता. हाही पेड लीव्हवर आहे की काय असा एक प्रश्न चुरटी धाव काढून गेला. थोड्या वेळाने शेवटचा तास सुरू झाला. पहिली 5 मिनिटं अशीच गेली. वर्गात आरडाओरडा, टिवल्या बावल्या, गोंगाट होता नुसता. 6व्या मिनिटाला सोम्याने एंट्री केली. त्याला बघून सगळे शांत झाले. आणि मग 7व्या मिनिटाला सगळे जोरात हसायला लागले. त्याचा अवतार बघून ग्रॅव्हिटीचा शोध न्यूटनने न लावता यानेच लावलाय असं वाटलं. केस थोडे विस्कटलेले होते. निळ्या शर्टवर पांढरा ॲपर आणि खाली काकांची फॉर्मल पॅन्ट होती. रशीने पोतं बांधलं जातं त्याप्रमाणे पट्ट्याने पॅन्ट बांधलेली होती. सर्वांनी एकसाथ नमस्ते केलं आणि तास सुरू झाला. मुलांचा गोंधळ सुरू होता. पहिले 2-3 बाकडे सोडले तर कुणीच शांत नव्हतं. त्याने शिकवायला सुरुवात केली. आजचा विषय विज्ञान. आज आपण वीज म्हणजेच इलेक्ट्रिसिटीबद्दल जाणून घेऊया. सोहम सरांनी 1752 रोजी बेंजामिन फ्रँकलिन यांच्यापासून सुरुवात केली. त्यांनी कशा पद्धतीने पतंग, धातूची तार व चावी वापरून इलेक्ट्रिसिटी जगाला दाखवून दिली ते सांगितलं. सगळे बघत असं राहिले. वर्गातला दंगा हळूहळू शांत होत होता. कारण सोम्या पुस्तका बाहेरची माहिती सांगत होता, तीही अचूक. नंतर 1799 अलेक्झांड्रो वोल्टा यांनी झिंक आणि कॉपर यांचा वापर करून जगातली पहिली बॅटरी बनवल्याची माहिती दिली. 1821 रोजी मायकल फॅराडे यांनी पहिली इलेक्ट्रिक मोटार तयार केली. त्या मोटारचे भविष्यात कसे फायदे झाले ते सांगितलं. अर्धा तास कधी संपून गेला ते कळलं नाही. वर्गात फक्त आणि फक्त सोम्याचाच आवाज होता. कधीही विज्ञान हा विषय न जमणारा मुलगा आज इलेक्ट्रिसिटीबद्दल बोलत होता. त्यानंतर एडिसनबद्दल सांगितलं. दिवा पेटवण्यात 1000 वेळा अपयशी होऊनही मागे न हटता मेहनतीने परिश्रमाने 1889 जगातला पहिला विजेता दिवा कसा पेटवला ते सांगितलं. व त्याही पुढे जाऊन 1880 ते 1890 टेस्ला आणि एडिसन यांच्यात कशाप्रकारे एसी करंट व डीसी करंट हे युद्ध झालं ते सांगितलं. आज आपण जी वीज वापरतोय त्यासाठी या महान वैज्ञानिकांनी कसे परिश्रम झेलले व मानवी समुदायाचा विकास केला याची सुरेख शिकवण सोम्याने दिली. तास संपला नव्हता पण शांततेचं रूपांतर टाळ्यांच्या कडकडाटात झालेलं होतं. मागून जोळवे सरांनी येऊन पाठीवर शाबासकी दिली. वर्गाबाहेर खिडकीच्या आडोशाला उभे राहून सर पूर्ण तास ऐकत होते. सोम्याला म्हणाले, सोहमराव, आज तुम्ही खऱ्या अर्थानं विज्ञान शिकलात आणि शिकवलं. एवढी सगळी तयारी एका दिवसात केलीत? छान. तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. शिकून कसं वाटलं ते सांगा. सोम्याने मनोगत व्यक्त करायला सुरुवात केली. खरं बोलू तर मला विज्ञान आधी शिकवायचंच नव्हतं. काहीतरी मार्ग काढून तास ढकलून देऊ म्हणून मी खूप प्रयत्न केले पण काही होत नव्हतं. शेवटी पुस्तक हातात घेतलं तेव्हा घरातली लाईट देखील गेली. मी रडत होतो, आरडाओरडा करत होतो. तेव्हा बाबांनी मला समजवलं की रडून चालत नाही. तुला इतिहास जमताना मग विज्ञान इतिहास समजून शिकव. आता हा दिवा घे, अचानक कसा पेटला? एडिसन डोक्यानं कमी आहे म्हणून शाळेतून काढलं त्याला लहानपणी. पण आज हा दिवा त्याच्यामुळेच तर पेटलाय. दिवा असाच पेटला नाही, त्यालाही काही इतिहास आहे. त्याचा शोध तू घे आणि शिकव. शाळेतून काढलेला एडिसन दिवा पेटवतो आणि मी साधं विज्ञान शिकू शकत नाही. माझ्यात एडिसनबद्दल, लाईटबद्दल कुतूहल निर्माण झालेलं होतं. इंटरनेटवर माहिती शोधली, अभ्यास केला आणि म्हणून मी आज शिकवू शकतो. या एका तासासाठी मला मेहनत घ्यावी लागली खरी पण त्यामुळे माझ्यात विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण झालं. सर तुम्ही का शिकवायला सांगितलं ते लक्षात आलंय माझ्या. शिकवताना मुलांनी लक्ष दिलं नाही की वाईट वाटतं पण जर का सगळे नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन शिकत असतील तर त्या शिकवणीची मजाच वेगळी असते हे कळलंय मला. मी यापुढे चांगला शिक्षक होईन की नाही माहीत नाही पण चांगला विद्यार्थी मात्र नक्कीच होईन. त्याचं हे उद्गार ऐकून सरांनी पाठीवर पुन्हा थापली. आणि म्हणाले, देर आहे, दुरुस्त आहे. चला तर मग आज आपण काय शिकलो? प्रयत्नांती परमेश्वर आणि वाचाल तर वाचाल. आम्ही सगळे ओरडलो. तास संपला, शिक्षक दिन पार पडला आणि सोनासकट सगळ्यांनाच नवीन काहीतरी शिकवून दिलं.
विचार करण वाटतंय अगदी हवं हवं.